आरामात बसा. तुमच्या पाठीचा कडा ताट राहील असे बसा. आता अलगद डोळे मिटवून घ्या. ध्यान पूर्ण होईपर्यंत कृपया डोळे बंद ठेवा. तुमचे दोन्ही हात गुडघ्यावर सरळ चिन्मुद्रेमध्ये ठेवा. चिन्मुद्रा म्हणजे अंगठ्याचे टोक तर्जनीला जोडून बाकी सर्व बोटे सरळ ठेवा. दहा वेळा हळूहळू दीर्घ श्वास घ्या. कृपया श्वास रोखू नका. निवांतपणे श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. आपल्या प्रत्येक श्वास घेताना त्याचे निरीक्षण करा. त्याबद्दल जागरूक रहा. काही क्षण आपल्या अंतःकरणातील संवेदनांचा अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही आपल्या संवेदनांचे काळजीपूर्वक निरीक्षण करता तेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही स्वतःमध्ये अपूर्व शांती व स्थिरत्व अनुभव करताय व इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हाला खूप धन्यता वाटते. आता तुम्ही डोळ्यासमोर एक शांत सुंदर व रम्य असे ठिकाण बघताय. किती सुंदर व निर्मळ जागा आहे ही. तुम्हाला वाटते की इथे नेहमीसाठी बसून तुम्ही निवांतपणे ध्यान करू शकता। हे स्थान किती शांत आहे, अगदी आपल्या अंतःकरणातील विश्वाप्रमाणे। तुम्ही पण अंतःकरणातून असेच शांत व सुंदर आहात। अशा या शांत व सुंदर जागेवर बसून व त्या परमेश्वराच्या शुद्ध व दैवी शक्तीच्या अनुभूतीने भरून जाऊन तुम्ही हे ध्यान करीत आहात। आता सावकाशपणे आपल्या आईवडिलांची आठवण करा, त्यांना डोळ्यासमोर आणा। ते तुमच्या पुढे उभे आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहेत। ते खूप आनंदी आहेत आणि हसत आहेत। या अद्भुत जगात तुम्हाला त्यांनी आणण्याबद्दल मनापासून त्यांचे आभार माना। आता तुम्ही तुमच्या समोर तुमचे शिक्षक, आचार्य, गुरु आणि ते सगळे प्रेममयी महापुरुष बघताय, ज्यांनी तुम्हाला जीवनात मार्गदर्शन केले आहे। जसे ते तुमच्या मनापुढे येतात, तुम्ही त्यांना खोल हृदयातून कृतज्ञ होऊन अंतःकरणापासून धन्यवाद द्या। आता तुम्ही त्या देवाला, ईश्वराला बघताय ज्याची तुम्ही पूजा करता। जरी तो ईश्वर साकार असेल किंवा निराकार असेल, तरी त्या ईश्वरीय शक्तीला आपल्या समोर साकार करा व अत्यंत कृतज्ञतेने मनापासून सखोल हृदयातून त्या चैतन्य शक्तीचे आभार माना, त्यांना धन्यवाद द्या। ते सगळे तुमच्या मनात प्रसन्नतेने, भावपूर्णतेने येत जात आहेत। क्षणापुरते तुमच्यापुढे थांबून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत। ते सगळे खूप शांत आणि आनंदी आहेत। जसे ते तुमच्या समोर येतात, तुम्ही त्यांच्याकडे कृतज्ञतेने बघा व प्रसन्नतेने त्यांना धन्यवाद द्या। जसे जसे हे सगळे तुमच्या पुढ्यात येतात आणि जातात, तुम्हाला अधिकाधिक आनंद होत आहे। तुम्ही अतिशय समाधानी व प्रेमाने परिपूर्ण झाल्याचा अनुभव करताय। तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही घ्या आणि त्यांना पण वेळ द्या। आपल्याला कसलीच घाई नाही। जसे जसे तुम्ही या अनुपम संवेदनांचा अनुभव करतात, तुम्हाला अधिकाधिक पूर्णत्वाची अनुभूती होतीये व समाधानाची जाणीव होतीये। आता कृपया आपले लक्ष आपल्या मेरुदंडावर आपल्या पाठीच्या कणावर घेऊन जा. मेरुदंडाबद्दल जागरूक व्हा, त्यावर लक्ष केंद्रित करा. तो तुमच्या प्रभामय दैवी शरीराचा मध्यवर्ती अक्ष आहे. तुम्ही स्वतःला एक संपूर्ण वर्तुळाकारात बघा, 360 अंशाच्या कोनात बघा, ज्यात तुमचा कणा हा एक केंद्रीय अक्ष आहे. तो एक केंद्रबिंदू आहे. ही जागरूकता सतत असू द्या. जेव्हा तुम्ही 360 अंशाच्या कोनातील प्रभामय वर्तुळात असता, तेव्हा तुम्ही स्वतःला संपूर्ण समजता, पूर्णत्वाची अनुभूती करता. या जागरूकतेत असतानाच शांतपणे, हळुवारपणे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक वस्तूसाठी आभार व्यक्त करा, ज्यांनी या धरतीवर जगण्यासाठी तुम्हाला मदत केली आहे. उदाहरणार्थ, जे अन्न तुम्ही आत्तापर्यंत ग्रहण केले, जे कपडे तुम्ही आत्तापर्यंत वापरले, ज्या ज्या घरांनी तुम्हाला आश्रय दिला त्या सगळ्या वास्तू, जे पैसे तुमच्या हातून गेले, ज्या वस्तू तुम्ही वापरल्या त्या सगळ्या वस्तू, व ज्या लोकांनी तुमची आत्तापर्यंत सेवा केली आणि पुढेही करतील, त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञतेने आभार व्यक्त करा. जर तुम्हाला काही लोक व वस्तू आठवत नसतील तरीही त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करा. नेहमीच याची जाणीव असू द्या की ह्यांच्याशिवाय तुम्ही अपूर्ण आहात, ह्यांच्याशिवाय तुम्ही अधुरे आहात. या पृथ्वी तलावर तुमचे जीवन ह्यांच्याशिवाय शक्य नव्हते. अलगदपणे आपले लक्ष आपल्या कपाळावर केंद्रित करा. सावकाशपणे तुमचे लक्ष तिसऱ्या डोळ्यावर केंद्रित करा जो तुमच्या दोन भुवयांच्या मध्ये आहे. लक्ष तिथे एकाग्र करा. कुठल्याच प्रकारची सक्ती करू नका. सरावाने हे सहज शक्य होईल. हळूवारपणे प्रयत्न करीत रहा. जे पण विचार मनात येतात त्यांचे निरीक्षण करा. त्यांचा प्रतिकार करू नका. त्या विचारांमध्ये सहभागी होऊ नका. त्यांचे फक्त निरीक्षण करा. प्रत्येक गोष्टीचे तुम्ही साक्षी आहात. हे विचार तुमचे नाहीत. येणाऱ्या विचारांना फक्त साक्षी होऊन बघा. आता अलगदपणे आपला उजवा हात उचला व आशीर्वाद देण्याच्या स्थितीमध्ये खांद्याजवळ ठेवा. डावा हात तसाच चिन्मुद्रेत असू दे. आता आपल्या श्वसनाच्या गतीकडे लक्ष द्या. अगदी सूक्ष्मपणे श्वासाचे निरीक्षण करा. आपल्या श्वासाबरोबर एक दिव्य शक्ती तुमच्यामध्ये प्रवेश करते आणि तीच शक्ती एका अखंड धारेप्रमाणे तुमच्या उजव्या तळहातातून बाहेर पडते आहे. प्रत्येक श्वासासोबत अधिकाधिक शक्ती आत प्रवेश करते आहे आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि कोशिका या शक्तीचे सुखद स्पंदन अनुभव करीत आहेत. या दिव्य शक्तीमुळे तुम्ही पण अधिकाधिक प्रभावित होत आहात. जेव्हा तुम्ही हे अनुभव करता की ही सुंदर प्रभावी दैवी शक्ती तुमच्या आतमध्ये प्रवेश करते व तशीच बाहेर पडते, तेव्हा सकारात्मकतेने सखोल हृदयातून आनंदाने व मनातल्या मनात ही प्रतिज्ञा करा. माझ्या अंतर्बाह्य जगात सतत संपूर्ण शांतता प्रस्थापित होते. माझ्या अंतर्बाह्य जगात प्रेम आणि परमोच्च आनंदाचा विकास होऊ दे. माझ्या मनात सगळ्यांच्या प्रती प्रेम आहे आणि सगळे माझ्यावर प्रेम करतात. मी एक स्थिर स्वभावाची व्यक्ती आहे. माझ्या मनात भीती किंवा घृणा यांना अजिबात स्थान नाही. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत संकट असो वा कठीण प्रसंग असो, मी फक्त प्रेम आणि प्रेमच देईन. माझे जग प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहे. मी सगळ्यांवर प्रेम करतो. मी सगळ्यांवर प्रेम करते. मला माहिती आहे की मी एक पवित्र आत्मा आहे आणि मला कोणीही शत्रू नाही. एक विशुद्ध आत्मा आणि त्या वैश्विक परमात्म्याचा एक अंश असल्यामुळे मी सगळ्यांना निस्वार्थ प्रेम, शांती आणि आनंदाचा आशीर्वाद देतो. जेव्हा ही सकारात्मक प्रतिज्ञा तुम्ही पूर्ण करता, तुम्ही त्या ईश्वराचा खरा स्वभाव व्यक्त करायला सुरुवात करता आहात. तुम्ही अनुभव करता की त्या चैतन्य परमेश्वराच्या दैवी व शुभ्र प्रकाशाचा वर्षाव तुमच्यावर होत आहे. तो प्रकाश आता प्रवाहित होतोय आणि त्या प्रकाशाने तुम्ही आच्छादून गेला आहात. आता पुन्हा एकदा आपल्या सगळ्या शिक्षक, गुरु व आचार्यांचे चेहरे आठवा. जसे जसे ते तुमच्या समोर येतात, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी ते काही क्षण तुमच्या समोर थांबत आहेत. अनुभव करा की तुमच्या तळहातातून निघणारी दैवी शक्ती तुमच्या शिक्षकांना गुरूंना आच्छादून टाकते. सगळ्यांना तुम्ही विशाल हृदयाने अत्यंतिक प्रेमाने व कृतज्ञतेने मनापासून भरभरून आशीर्वाद द्या. त्याप्रमाणे आता तुम्ही तुमच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला एक एक करून तुमच्या डोळ्यासमोर आणा. ते तुमच्या पुढे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत. तुमचे सगळे मित्र, बहीण, भाऊ, जे जे तुम्हाला आठवतात ते सगळे नातेवाईक, तुमचे सहचारी, तुमचे सहकारी, ते सगळे लोक जे तुम्हाला आवडतात आणि ते सगळे लोक जे तुम्हाला आवडत नाहीत, ज्याच्याशी तुमचे पटत नाही, त्या सगळ्यांना आशीर्वाद द्या. अनुभव करा की शाश्वत पवित्र शक्ती जी तुमच्या उजव्या हातातून वाहते आहे ती तुमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अत्याधिक आनंद आणि अगणित शांतीचा अनुभव देत आहे. तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे हे सगळं शक्य होत आहे. नेहमीच हे लक्षात असू द्या की तुमचे कोणीही शत्रू नाहीत. जे कोणी तुमच्या जीवनात आले ते तुम्हाला चांगला किंवा वाईट अनुभव देण्यासाठी आले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार माना आणि सगळ्यांना मनापासून आशीर्वाद द्या. शेवटी जेव्हा सगळे लोक तुमच्या पुढे येऊन निघून जातात, तुम्ही मनोमन स्वतःकडे बघा, स्वतःचे निरीक्षण करा. तुम्ही पण खूप सुंदर आणि संतुष्ट दिसत आहात. तुम्ही या दैवी व शुक्र प्रकाशात उजळत आहात. तुम्ही पूर्णतः या दिव्यत्वाने, ईश्वरीय शक्तीने नाहून निघाले आहात. तुम्ही आनंदाने स्मितहास्य करीत आहात. तुम्ही किती आनंदी आणि किती शांत दिसता आहात. तुम्ही स्वतःवर पहिल्यापेक्षा अधिक प्रेम करू लागले आहात. तुम्ही स्वतःला निस्वार्थ प्रेमाचा आणि ते प्रेम निरंतर व्यक्त करण्याची क्षमता प्राप्त करण्याचा आशीर्वाद द्या. तुम्ही कधीही कुणालाच तुमच्या शब्दाद्वारे, विचाराद्वारे किंवा कृतीद्वारे दुखवणार नाहीत. स्वतःला आशीर्वाद द्या की कुठल्याही प्रकारची नकारात्मक भावना किंवा उदासीनता तुमच्या मनात कधी येणार नाही. स्वतःला आशीर्वाद द्या की कुठल्याही नकारात्मक भावनांचा तुमच्या मनात संचय होणार नाही. मागील जीवनातील काही घटनांमुळे जर काही नकारात्मक भावना व नैराश्य तुमच्या मनात असेलही, तरी हे ध्यान केल्यामुळे त्या सगळ्या भावना तुमच्या मनातून पूर्णपणे निघून गेल्या आहेत. यानंतर तुम्हाला कसलीच दडपण किंवा ताण जाणवणार नाही. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एक शुद्ध चैतन्य आत्मा आहात आणि नेहमीच तुम्ही स्वतःला 360 अंशाच्या प्रभामय दैवी वलयात असल्याचा अनुभव कराल. आणि नेहमीच तुम्ही स्वतःला त्या पवित्र प्रेमाचा अवतार समजाल. तुम्ही स्वतःला पूर्ण शुद्ध केलेले आहे. तुम्ही पूर्ण पवित्र झाला आहात. अलगद तुमचा उजवा हात पूर्ववत स्थितीत चिन मुद्रेमध्ये गुडघ्यावर ठेवा. येणाऱ्या 5 मिनिटात आपल्या नवीन स्वरूपाच्या चित्तशुद्धीचा व शांतीचा आनंद घ्या, अनुभव घ्या. पूर्णपणे आपल्या आत्म्यासोबत आत्मानंदात राहा. मनाला व बुद्धीला कुठेही भटकू देऊ नका. तुमच्या हृदय स्पंदनात, श्वसनात व संपूर्ण शरीरात शाश्वत प्रेमाचा व चैतन्यमय प्रकाशाचा अनुभव करा. बस फक्त शांतता आणि आनंद. शांतता आणि आनंद. शांतता आणि आनंद. हळुवार एक शुद्ध ताजा श्वास घ्या आणि एक सुंदर स्मितहास्य करीत जेव्हा तुम्हाला पूर्णता वाटेल तेव्हा सावकाश डोळे उघडा. संथपणे हळूहळू डोळे उघडा.